दसऱ्याच्या या शुभदिनी डॉक्टर बाबासाहेबांनी या समाजाला मानाने जगण्यासाठी, मानवतेच्या मार्गाने जाण्यासाठी एक महान मंत्र दिला, आणि तो महान मंत्र म्हणजेच
असा कुल